पहिले राजे अध्याय 7 शलमोनाला स्वतःसाठी महाल बांधण्यास 13 वर्षे लागली. त्याने लबानोन गृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी 100 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात होती. ती इमारत गंधसरूच्या स्तंभाच्या 4 रांगांवर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळया ठेवल्या होत्या. त्यावर छत म्हणून गंधसरूच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत 15 खांब, अशा 45 खांबावर तुळया होत्या. तिन्ही मजल्यावर तुळया असून भिंतीवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या 3 ओळी होत्या. दोन्ही टोकांना 3-3 दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या. शलमोनाने एक द्वार मंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप 50 हात लांब आणि 30 हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती. मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्यास त्याने न्यायासनाचा मंडप असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या लाकडाने आच्छादलेले होते. याच्यात आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनाची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला. या सर्व इमारतींच्या बांधकामात किमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या. पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी 8 व इतरांची 10 हात होती. त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरूचे वासे होते. महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या 3 चिऱ्या आणि गंधसरूच्या लाकडाची 1 ओळ, परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवळी यांच्याप्रमाणे ही रचना होती. राजा शलमोनाने सोराहून म्हणजे तायरहून हिराम नावाच्या मनुष्यास निरोप पाठवून यरुश्लेम येथे बोलावून घेतले. हिरामची आई नफ्ताली वंशातली होती. त्याचे वडील सोराचे म्हणजे तायरचे होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने आणि कसबीत तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्वीकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या. हिरामने 2 पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ 18 हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढायला 12 हात दोरी लागे. शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेचे 2 ओतीव कळस केले. त्या एका कळसाची उंची 5-5 हात होती. या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी 2 जाळीदार साखळीची आच्छादने केली. एकाला 7 व दुसऱ्याला 7. या प्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेंड्यांवर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या 1 रांगेवर डाळिंबाच्या 2 रांगा केल्या. जे कळस देवळीच्या खांबाच्या शेंड्यावर होते त्यांच्या 4 हात जागेत कमळांचे काम केले होते. हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. पर्डीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने 200 डाळिंबे लावली होती. हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वार मंडपापाशी लावले होते. दक्षिणेकडील खांबाला याखिन म्हणजे तो स्थापील आणि उत्तरेकडील खांबाला बवाज म्हणजे त्याच्या ठाई सामर्थ्य असे नाव ठेवले. कमळाच्या आकाराचे कळस या खांबावर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले. मग त्याने एक गंगा सागर ओतविला. त्याचा काठाकडला व्यास 10 हात होता. त्याचा आकार गोल असून त्याची उंची 5 हात होती व त्यास वेढायला 30 हात दोरी लागत असे. या हौदाकडील बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्या खाली पितळी रान काकड्यांच्या 2 रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एक संदपणे करून घेतल्या होत्या. 12 पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती. हौदाची जाडी विथभर होती आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळ फुलासारखी उमललेली होती. यामध्ये 2000 बथ पाणी मावत असे. मग हिरामने 10 पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग 4 हात लांब, 4 हात रुंद आणि 3 हात उंच होते. चौरंग या प्रकारे बनविण्यात आले. त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते. पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करूब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्या खाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती. प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळीची 4-4 चाके लावलेली होती आणि 4 कोपऱ्यातून प्रशस्त गंगाळासाठी पितळी आधार दिलेला होता. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते. कळसाच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड 1 हात उंच होते. हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास 1.5 हात होता. त्यावर काही कोरीव काम होते. त्याच्या पट्ट्या गोल नसून चौकोनी होत्या. 4 चाके पट्ट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या. त्या प्रत्येक चाकाची उंची 1.5 हात होती. रथाच्या चाकांसारखी ही चाके होती आणि त्याच्या धुऱ्या, धावा, आरे आणि तुंबे असे सर्व काही ओतीव पितळेचे होते. प्रत्येक चौरंगाच्या 4 कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही 1 संद होते. प्रत्येक चौरंगावर 1/2 हात उंच गोलाकार झाकण होते व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्ट्या या चौरंगाशी अखंड होत्या. चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यावर करूब, देवदूत, सिंह, खजुरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यामध्ये कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती. हिरामने अशा प्रकारे अगदी 1 सारखे 1 असे 10 पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते. त्यामुळे ते तंतोतंत 1 सारखे होते. हिरामने अशीच 10 गंगाळे केली. ती या 10 चौरंगासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास 4 हात होता. त्यामध्ये 40 बथ पाणी मावू शकत असे. त्याने 5 बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 5 व गंगासागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या. या खेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या त्यांची यादी पुढील प्रमाणे: दोन स्तंभ, स्तंभाच्या कळसावर बसावयाच्या दोन घुमट्या, त्यांच्या भोवतालीच्या दोन जाळ्या. या दोन जाळ्यांसाठी 400 नक्षीदार डाळिंबे तयार केली. खांबाच्या शेंड्यावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळिंबांच्या दोन दोन रांगा होत्या. 10 चौरंग व त्यांच्यावरील 10 गंगाळे, एक गंगाळ सागर व त्याच्या खालचे 12 बैल. याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशा परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमून राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेचे होते. सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमून राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले. या सगळ्यासाठी किती पितळ लागेल ते शलमून राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही. शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज म्हणजे देवाची सोन्याची वेदी, समर्पित भाकरी ठेवण्यासाठी शुद्ध सोन्याच्या समया या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवी डावीकडे 5-5 लावलेल्या होत्या. सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती. पेले, कात्री, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती. तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्र स्थान यांचे दरवाजे व पवित्र स्थानाच्या दाराच्या बिजगऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमून राजाने स्वतःच्या हाती घेतले, ते संपवले. मग आपले वडील दाविद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.